अध्याय पंद्रहवा श्लोक इकोनीसवा यो माम एवं असम्मूढ़ो जानाति पुरुषोत्तमम् ससर्वविद् भजति माम सर्वभावेन भारत परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमाते धनंजया जाने जो पाहले या ज्ञान मित्रे चेईल या अपुले ज्ञान जैसे नाहीची हो या स्वप्न तैसे स्फुरते त्रिभुवन वावो जाले का हाती घेतली या माळा फिटे सर्प आभासाचा कांटाळा तैसा माझेनी बोधे टवाळा नागवेजो लेणे सोनेची जो जाणे तो लेणे पण ते वावो म्हणे देवी मी जाणोनी जेणे वाडीला भेदू मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीची एकू स्वतसिद्धू जो आपणे नसी भेदू नेणोन या जाणे तेणेची सर्व जाणीतले हेही म्हणणे थेकुले जे तया सर्वस्व उरले द्वैत नाही म्हणोनी माझी या भजना उचितू तोची अर्जुना गगन जैसे आलिंगना गगनाचिया क्षीरसागरा परगुणे किजे क्षीरसागरपणे अमृतची होऊनी मिळणे अमृती जेवी साडे पंधरा मिसळावे तई साडे पंधरेची होवावे देवी मी झाली या संभवे भक्ती माझी हा गा सिंधूसी आणी होती तरी गंगा कैसे नि मिळती म्हणवनी मी न होता भक्ती अन्वयो आहे ऐसिया लागी सर्व प्रकारी जैसा कल्लोळू अनन्यू सागरी तैसा माते अवधारी भजिन नलाजो सूर्या आणि प्रभे एकवंकी जेणे लोभे तो पाडू मानू लाभे भजनातया
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर मागच्या प्रवचनामध्ये आपण सोहम ध्यान साधनेला उपकारक किंवा आवश्यक असे यमनियम पाहिले त्याच्याबरोबरच शास्त्रीय परिभाषेतलीच गोष्ट समर्थांनी जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा या पालुपदामध्ये जे श्लोक लिहिलेले आहेत त्याच्यात साधकाची आदर्श दिनचर्या आणि कर्म मानसिक आणि कायिक कशी असावीत याचं केलेलं वर्णन देखील आपण पाहिलं. हे जे सर्व आचरण आहे हे आचरण परमेश्वराकडं किंवा परमात्म्याकडं घेऊन जाण्यासाठी म्हणून मुद्दामहून आचरायचं आहे. अशा प्रकारचं आदर्श भक्तीपूर्वक किंवा श्रद्धापूर्वक आणि नीतिमान असा जीवनक्रम साधकाचा चालू होतो. तो एकदा चालू झाला की त्याबरोबर त्याची आचरण शुद्धी देखील व्हायला सुरुवात होते. आचरण शुद्धी आणि चित्तशुद्धी या गोष्टी बरोबरच घडायला लागतात. ईश्वर प्राप्तीची मुमुक्षा त्याच्या जीवनामध्ये निर्माण होते. आणि शास्त्र वर्णन करत असलेला ईश्वर परमात्मा हा आपल्या ठाई पाडून घ्यावा अशी उत्कट इच्छा आणि त्या इच्छेमुळे अधिक शास्त्र श्रवण अधिक शास्त्र चिंतन असा क्रम त्याच्या जीवनामध्ये सुरू व्हायला लागतो. तो यथाशक्य ईश्वर भक्ती देखील करायला लागतो. त्याच्या अवगुणांचा दिवसेंदिवस त्याग घडतो. सद्गुणांची जाणीवपूर्वक जोपासना तो करायला लागतो. त्याची परमार्थ मार्गावरची श्रद्धा आणि आस्था वाढायला लागते. आणि त्या योगाने त्याची संत सद्गुरूंची भेट होते. त्यांचं श्रवण तो करायला सुरुवात करतो. त्यांच्या ठिकाणी तो नतमस्तक होतो. शरणागत भावानी त्यांच्याकडे जाऊ लागतो. आपल्यावर सद्गुरूंनी कृपा करावी अनुग्रह करावा अशी प्रार्थना त्यानंतर आपोआप तो सद्गुरूंच्या चरणी करतो. सद्गुरू ब्रह्मनिष्ठ आणि ज्यांना उत्तम शास्त्राचं ज्ञान आहे असे असतात त्यांच्याकडे परंपरेनी आणि त्यांच्या गुरूंच्या कृपेनी परमार्थ मार्गाचा अनुग्रह देण्याची शक्ती संपादन झालेली असते. शास्त्रांची प्रचिती किंवा प्रचितीचे जे सिद्धांत आहेत ते त्यांच्या स्वतःच्या अनुभूतीचे झालेले असतात. आपल्या गुरूंची परमकृपा त्यांच्यावर झालेली असते. गुरूंकडून त्यांचं श्रवण झालेलं असतं आणि ते ब्रह्मनिष्ठतेने एकूण संपन्न असतात. शांत प्रेमळ करुणामय आणि कृपाळू असे असतात. शिष्याला उपदेश करण्याची त्यांच्या ठिकाणी कळकळ असते तळमळ असते. आणि शिष्याच्या ठिकाणी आस्थेची संज्ञा पाहून ते शिष्याला महावाक्याचा उपदेश करतात अनुग्रह देतात. शिष्यांनी कोणती विशिष्ट तयारी केल्यानंतर मग सद्गुरूंचा अनुग्रह होईल याच्यावर स्वरूपानंद असं म्हणत असत की केवळ आस्था देखील पुरे आस्थेची संज्ञा पुरे. सात्विक आहार विहार आचरण आणि आस्था एवढ्या गोष्टी सद्गुरूंच्या कृपेने त्याला पुढे घेऊन जातात. त्यामुळे आधी वर्णन केलेले जे यमनियम आहेत त्याच्यातली प्रत्येक गोष्ट त्याच्या ठिकाणी यावी आणि मगच तो सद्गुरूंकडे जावा अशा प्रकारचा क्रम बऱ्याचदा दिसत नाही. पण त्याचं सात्विक आचरण व्यवहार ईश्वर प्राप्तीची तळमळ आस्था श्रवणाच्या ठिकाणी असणारं त्याचं प्रेम आणि साधना करण्याची त्याची इच्छा यामुळं यमनियमासारख्या गोष्टी आणि साधना या तो बरोबर ही सुरुवात करू शकतो आणि त्या एकूण उत्तम सफल अशा त्याच्या जीवनामध्ये होतात देखील. सद्गुरू त्याला ते परमात्म तत्वच तू आहेस निर्गुण निराकार अचिंत्य अव्यक्त सच्चिदानंद असं परमात्म तत्व आणि तू म्हणजे जीव हे मुळातच एक आहेत असा महावाक्याचा तत्वमसी असा उपदेश करतात. हा उपदेश आपल्या अगदी हृदयाच्याही हृदयातून जीवाच्याही जीवातून सद्गुरू चैतन्याच्याही चैतन्यातून असा शिष्याला करतात. आणि शिष्यांनी देखील तो तसाच हृदयाच्याही हृदयातून खरं म्हणजे ग्रहण करायला पाहिजे. त्या उपदेशाचं अगदी एकतानतेनी श्रवण त्यांनी करावं आणि असं श्रवण करून सद्गुरूंच्या ते परमात्म तत्वच तू आहेस, तत्त्वमसि या वाक्याला सोहम अस्मी अशा प्रकारे प्रतिसाद देणं गरजेचं आहे. ते परमात्म तत्वच मी आहे असा श्रद्धापूर्वक प्रतिसाद सद्गुरूंच्या उपदेशाबरोबर शिष्य सद्गुरूंना देतो आणि त्यावर अतिशय प्रसन्न होऊन एक परमात्माच केवळ आपल्या केवल स्वरूपानी आहे, मी या नावाचा कोणताही पदार्थ नाही, त्यामुळे सोहम या शब्दातला अहम देखील नको, मी देखील नको, तो परमात्माच तेवढा आहे. अशा प्रकारे सद्गुरु सहा असं म्हणून त्याला लक्षात आणून देतात. अशा प्रकारे तत्त्वम सोहम सहा हा जो उपदेश मंत्र आहे या संप्रदायामध्ये दिला जाणारा, तो उपदेश मंत्र हा खरं म्हणजे सद्गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये घडलेला संवाद आहे. ती नैसर्गिक स्वाभाविक गोष्ट आहे. ते परमात्म तत्वच तू कसा हे सद्गुरु शिष्याला समजावून सांगतात. सद्गुरु वचन हे शिष्याच्या अंतःकरणामध्ये जसा लक्षामध्ये एखादा बाण घुसून राहावा तशा प्रकारे कायमच जाऊन बसत. ते परमात्म तत्वच तू आहेस, तू अक्षर अव्यय अविनाशी चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप परमात्माच आहेस, तेच तुझं खरं स्वरूप आहे, तू देह मन बुद्धी नाहीस, देह मन बुद्धी ही तुझी साधनं आहेत, ही साधनं निराळी आणि साधनं वापरणारा तू निराळा. या सद्गुरु वचनावर शिष्य अतिशय दृढतापूर्वक श्रद्धा ठेवतो. आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत असा विश्वास सद्गुरूंनी जेव्हा कृपा केली, अनुग्रह केला, तेव्हापासून शिष्याच्या अंतःकरणामध्ये सतत वास करून राहावा. हे सद्गुरु वचन जो हृदयाशी पक्क धरून ठेवेल तोच मोक्षाचा अधिकारी होईल असा निर्वाळा समर्थ देतात. त्यानंतर सद्गुरु शिष्याला सोहम श्वासाची हातवटी शिकवतात. शिष्याला तत्वमसि असा उपदेश केल्यानंतर कृपाळू सद्गुरु त्याला सहज त्याच्याच ठिकाणी अव्याहत चालू राहणाऱ्या श्वास घेण्याच्या आणि श्वास सोडण्याच्या क्रियेच्या वेळेला जो सहज सोहम शब्द निर्माण होतो त्या शब्दाचं आलंबन कसं धरायचं हे शिकवतात. त्याची प्रक्रिया ते त्याला करून दाखवतात. हा श्वास आपल्या नेहमीच्या श्वासासारखा नसून हा मध्यमेतून किंवा सुषुम्ना नाडीतून घेतला जाणारा श्वास असतो. हा मध्यमेतून कसा घ्यायचा हे सद्गुरु शिष्याला समजावून सांगतात. तो कालांतराने त्याच्यात पारंगत होतो. शिष्याकडून ते ही गोष्ट करून देखील घेतात. अशा प्रकारचे 3, 5, 10 असे श्वास संपूर्ण एकतानतेने घेणं आवश्यक आहे. असे घेतल्यानंतर त्याच्याकडून ते थोडा वेळ सोहम ध्यान करून घेतात. यानंतर ही अनुग्रहाची प्रक्रिया पूर्ण होते. सोहम ध्यानाला सुरुवात करण्यासाठी सर्वात उत्कृष्ट वेळ म्हणजे सकाळची वेळ. ध्यानाचा अभ्यास अथवा पारमार्थिक साधना ही नेहमी संधिकालात करायला सांगितलेली असते. त्यामुळे सूर्योदय अथवा सूर्यास्त हे संधिकाल त्याच्यासाठी फार उत्तम समजले जातात. संधिकाल अनेक येतात. दिवसामध्ये जसा सूर्योदय होतो तो संधिकाल असतो, तसं माध्यान्ह हा देखील एक प्रकारे संधिकाल आहे. संध्याकाळ हाही संधिकाल आहे आणि रात्र संपून पहाटेला सुरुवात जेव्हा होते ती साधारण तीनची वेळ ही देखील साधकाच्या दृष्टीने संधिकालच असते. तरी देखील सर्वात उत्तम आणि नेमस्थ साधना ही रात्रीची वेळ संपून सकाळ जेव्हा सुरू होते, दिवस सुरू झालेला नाही, रात्र तर संपलेली आहे, असा जो काळ तो काळ साधनेसाठी अतिशय उत्तम राहतो. त्यावेळेला प्रकृतीमधला देखील तमभाव गेलेला असतो, जात आलेला असतो, संपत आलेला असतो, नैसर्गिक जाग येणं आवश्यक आहे त्यासाठी. आणि कर्मप्रवृत्ती म्हणजे रजोगुण जोरात सुरू झालेला नसतो, असं असल्यामुळं त्यावेळेला स्वाभाविक सत्वभाव असतो आणि या सत्वभावाचा साधनेसाठी नेहमी उपयोग करून घ्यावा. संध्याकाळच्या वेळेला देखील साधना अतिशय चांगली होते. दिवस संपलेला असतो, रजोगुणातून म्हणजे कर्मप्रवृत्तीतून साधक निवृत्त झालेला असतो, हळूहळू होत असतो किंवा झालेला असतो, आणि झोप म्हणजे तमोगुणाचा तर शिरकाव झालेला नसतो. या दरम्यान जर साधना केली, या दरम्यान सत्वगुण निर्माण होतो. त्यामुळे इतर जे संधिकाळ आहेत त्याच्यापेक्षा जे सर्वसाधारणपणाने आचरण करायला सोपे आहेत असा संधिकाल म्हणजे सकाळचा अथवा संध्याकाळचा काळ, यावेळेला अवश्यमेव ध्यान करावं. त्यातही संध्याकाळी कदाचित एका विशिष्ट जीवनमानामुळे व्यक्ती ऑफिसमधून घरीच आलेली नसते किंवा कर्मामध्येच असते, असं असल्यामुळे सकाळची वेळ ही जास्त चांगली. त्या तऱ्हेने माध्यान्ह किंवा मध्यरात्र अथवा पहाटे तीनचा प्रहर हा मध्यमच समजायला पाहिजे. ती वेळ शक्यतो टाळलेली चांगली. सकाळच्या वेळेला पोट रिकामं असतं. ध्यानाची जी पथ्य आहेत त्या पथ्यामध्ये जेवण झाल्यानंतर लगेच ध्यानाला बसू नये, झोपेसारखी ग्लानी येण्याची शक्यता असते. पोटात अन्न गेल्यापासून 4-5 तास तरी होऊन गेले म्हणजे मग त्याचं पचन झालेलं असतं. त्यामुळे ध्यान एरवी इतर वेळेला जर या वेळा जमत नसतील तर जेवण झाल्यानंतर 4-5 तासांनी करण्याची गोष्ट आहे. तसंच उत्तम झोप झाल्यानंतर ध्यान करावं. उत्तम झोप झालेली असणं आवश्यक आहे. जर दुपारी किंवा कामं करून माध्यान्नी ध्यानाला बसायचं असेल तर ध्यानाच्या आधी थोडीशी विश्रांती घेऊन मग ध्यानाला बसलेलं चांगलं, नाहीतर ती एक प्रकारे ग्लानीची देखील वेळ राहते. खूप दगदग झालेली आहे किंवा प्रवास केलेला आहे, ड्रायव्हिंग करून आलेला आहे आणि लगेच ध्यानाला बसतो, अशा वेळेला ध्यान चांगलं होण्याची शक्यता कमी असते. एक प्रकारचा फटीक, मळभ, दमणूक सगळ्या शरीराला व्यापून राहिलेली असते. अशा वेळेला देखील थोडी विश्रांती घेऊन मग ध्यानाला बसावं. ऑफिसमधून वगैरे आल्यावर जर ध्यानाला बसायचं असेल तर हात पाय तोंड थंड पाण्याने स्वच्छ धुवून थोडीशी 15-20 मिनिटं अर्धा तास विश्रांती घेऊन मग ध्यानाला बसावं। ध्यानाची सुरुवात अनुग्रह घेतल्यानंतर 15-20 मिनिटापासून करावी। स्वरूपानंद सांगत असत, अनुग्रह देत असत आणि सांगत असत की 10-15 मिनिटं असा अभ्यास करत जा असं सांगत असत। आणि स्वामीजी इकडे पुण्यामध्ये 1.5 तास ध्यान हे खरं ध्यान असं सांगत असत। त्यामुळे साहजिकच साधक त्यांना असं म्हणत असत की स्वामीजींनी पावसळमध्ये तर असं सांगितलं की 10-15 मिनिटं बसत जा। तेव्हा त्यांनी एकदा स्वरूपानंदांना विचारलं की मी तर इकडे सांगतो की 1.5 तास तरी बसलं पाहिजे आणि मला साधक असं सांगतात की स्वामीजींनी मात्र सांगितलं की 10-15 मिनिटं बसत जा। तेव्हा ते असं म्हणाले की सुरुवातीला साधकाला गोडी नसते असं असल्यामुळं 10-15 मिनिटापासून सुरुवात केलेली चांगली असं स्वामीजी बाळासाहेबांना म्हणाले, माधवनाथांना म्हणाले। मात्र दर महिन्यागणिक 5-7 मिनिटं आपल्या ध्यानाच्या वेळेत वाढ करून हळूहळू तास 1.5 तास 2 तास आपल्या शक्यतेप्रमाणे अशी ध्यानाची वेळ जरूर पुढे न्यावी। ते ध्यान उत्तम रोज 1.5 तास अशा प्रकारे दीर्घ काळापर्यंत साधना करायला पाहिजे, तपांच्या भाषेत साधना करायला पाहिजे। साधक ध्यानाला बसतो तेव्हा आदल्या दिवसांच्या कर्मांपासून ध्यानाचा विचार करणं गरजेचं आहे। आज सकाळी जे ध्यानाला मी बसेन तर आदल्या दिवसांच्या कर्मांचा देखील आज माझ्यावर प्रभाव असतो। त्यामुळे मागच्या दिवशी सकाळी केलेलं जे ध्यान आहे तुम्हाला ते फार मागं नेल्यासारखं वाटेल। त्या ध्यानाच्या प्रकाशामध्ये आपली सगळी कर्म काल घडणं गरजेचं आहे। याचा अर्थ काय? अनुग्रहाचे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये ध्यानात अनुभवलेलं आपलं जे स्वरूप आहे ते स्वरूप मी सर्वांच्या ठिकाणी पाहण्याचा अभ्यास करतो, पश्यामि ते रूपम जनांतरस्थम असा श्लोक आहे। आपली जगताकडे पाहण्याची जी दृष्टी आहे त्याच्यामध्ये खूप विकार मिसळलेले आहेत। त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत अडाणी विद्वान स्त्री पुरुष रूपवान कुरूप अनेक अनेक प्रकारांनी आपण जगताकडे पाहतो आणि बहुवांशी आपली दृष्टी ही प्रकृतीकडे पाहण्याची असते। आपल्याला प्रकृतीच्या आत असणारा परमात्मा पाहण्याची दृष्टी विकसित करण्याची संधी आहे आपली कर्म आणि जगतामध्ये आपलं वर्तन यांनी आपल्याला एक मोठी साधनेची संधी अशी मिळालेली असते की जे जे भेटेल भूत ते मानी जे भगवंत अशा भावानी व्यक्ती आपण जेव्हा पाहतो तेव्हा व्यक्तीच्या आत असणारं परमात्म तत्व जे आपण ध्यानाच्या वेळेला अनुभवलं तोच परमात्मा याच्या अंतर्यामी आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रथम परमात्मा लक्षात यावा मग व्यक्ती लक्षात येतेच। आपले जे सेन्सेस आहेत त्यामुळे आपोआपच ते घडतं पण मुख्यतः आपल्या दृष्टीत जे विकार असतात विकार मिसळून आपण व्यक्तीकडे पाहत असतो तर ते न पाहता आपली दृष्टी स्वच्छ आणि निर्मळ राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो। आपण समोरच्या व्यक्तीच्या भेटेल त्या व्यक्तीच्या अंतर्यामी एवढंच नव्हे तर निसर्गाच्याही डोळ्यामध्ये पशु पक्ष्यांच्याही अंतर्यामी परमात्माच भरून राहिलेला आहे अशा बोधानी पाहण्याची दृष्टी विकसित करणं गरजेचं आहे। आपली कर्म त्या बेतानी असावीत, आपले विचार त्या बेतानी असावेत। शिवाय मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे, तोच मी आहे, अशा प्रकारचं आपल्या स्वरूपाविषयीचं देखील चिंतन अथवा स्मरण हे आपण नेहमी करत राहावं. आदल्या दिवशी, आज सकाळी ध्यानाला मी बसणार आहे तर आदल्या दिवशी मी काय करायचं आहे ते मी सांगतो आहे. तेही त्या दिवशी सकाळी केलेल्या ध्यानाच्या प्रकाशात मी हा असा अभ्यास करणं गरजेचं आहे. अहम सहा, अहम सहा, हंस हंस अशा पद्धतीने मी सर्वत्र परमात्मा जो भरून राहिलेला आहे तो माझ्याही अंतर्यामी आहे, अशा पद्धतीने आपल्या स्वरूपाचंही स्मरण करणं गरजेचं आहे. अशा अभ्यासासकट आपली स्वाभाविक जी कर्म आहेत ती कर्म प्रेमानी, अलिप्त भावानी, अहंतारहित, भगवत स्मरणपूर्वक अशी आदल्या दिवशी घडणं गरजेचं आहे. अशी कर्म घडणं ही उद्याच्या ध्यानाची पूर्वतयारी आहे. नाशिकचे गजानन महाराज हे सोहम सोहम असा जप करायला सांगत असत. ते असं म्हणत असत की देह ही केरसुणी आहे, मी तर केरसुणी आहे, मी सेवा करण्यासाठी आहे, आणि असा भाव ठेवून ते तोच मी, तोच मी, परमात्माच मी अशा प्रकारचा अर्थ असणारा सोहम जप करत असत. अशा जपानी ते असं म्हणत असत की आपण देह मन बुद्धीपासून या स्मरणाने आपापत बाजूला होतो, तो परमात्माच मी आहे अशा अलिप्त भावानी सहज वर्तन करू लागतो. राम नाम घेताना देखील आपण रामरूप आहोत अशा भावानी नाम घेणं आणि मी परमात्मा आहे असं चिंतन करणं हे देखील एकच आहे. या काही झालं तरी युक्त्या आहेत आणि अशा प्रकारचं जीवन साधकांनी व्यतीत करणं गरजेचं आहे. असं जीवन आदल्या दिवशी अभ्यासपूर्ण असं व्यतीत केल्यानंतर रात्री झोपताना गुरुस्मरण करावं. सर्व कर्म जी दिवसभरात झाली ती आपल्या सद्गुरूंना अर्पण करावीत. त्याची जी बरी वाईट फळं आहेत तर ती फळं देखील आपण घेतलेली नाहीत, ती एक तर गुरुचरणी अर्पण, त्याच्याकडे अलिप्त भावाने आपण पाहतो आपण निस्संग झालेले आहोत असा संकल्प करावा, अशी भावना करावी. आणि गुरुशरण भावानी सद्गुरूंच्या स्वरूपाशी म्हणजे परमात्म्याशीच आपण लीन होत आहोत अशा भावानी सोहम स्मरणपूर्वक आपण निद्रेच्या अधीन व्हावं. हेच नामस्मरण करतही करता येतं, तेही चांगलं. अशा भावाने घेतलेल्या निश्चिंत अशा निद्रेमध्ये विनोबा असं म्हणतात की साधकाचा आंतरिक विकास अतिशय उत्तम घडायला सुरुवात होते. जसा दिवस व्यक्तीला घडवतो तशी झोप ही व्यक्तीला घडवते, याच्यावर विश्वास ठेवा. आपली झोप जर निस्वप्न, गाढ आणि त्याच्यामध्ये कुठल्याही कामना स्फुरत नाहीत, भीती, विकार अशा कोणत्याही गोष्टी नाहीत अशी जर झोप आपल्याला लाभली तर त्याच्यामध्ये व्यक्तिमत्वाचा, मनाचा, बुद्धीचा सर्वांचा विकास होतो, सर्व सत्वगुणाच्या दिशेने अग्रेसर होतात. अशा झोपेनी सत्वभाव वृद्धीला लागतो. अशी निद्रा एक प्रकारे समाधीतुल्यच आहे पण समाधी नव्हे. अशा निद्रेतून जाग येताच साधकाचं मन पूर्ण तरतरीत सावध आणि उत्साही असतं आणि जाग येतानाच आदल्या दिवशी रात्री झोपताना केलेल्या स्मरणाप्रमाणे परत सद्गुरूंची आठवण येते. त्यांच्या कृपेचं स्मरण होतं. पाठोपाठ आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचं स्मरण होतं. आणि हे स्मरण साधकांनी उत्कटतेने करावं. आचार्य म्हणतात, प्रात स्मरामी हृदी संस्फुरदात्म तत्वम सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम यत स्वप्न जागर सुषुप्तिमवैति नित्यम तद ब्रह्म निष्कलमहम नच भूत संघा. ते कलारहित ब्रह्म पूर्ण ब्रह्मच मी आहे. हा भूतसंघ पंचभूतिक देह मी नाही अशा प्रकारचं उत्कट चिंतन करावं. आजचा दिवस गुरुकृपेनी आपल्याला मिळालेला आहे. तो व्यतीत करत असताना आपण हरिस्मरणपूर्वक प्रेमानी अलिप्त भावानी अहंतारहित राहू असा संकल्प करावा. ध्यान ही फार सूक्ष्म गोष्ट असल्यामुळं खूप जपून करावं. एखाद्या प्रयोगशाळेमध्ये जर प्रयोग करायचा असेल तर साध्या साध्या चुका झाल्या तरी प्रयोग यशस्वी होत नाही असं शास्त्रज्ञ म्हणतात. खूप जपून सगळं स्वच्छता राखून करायला लागतं. तर ही ध्यानासारखी गोष्ट देखील कशी करण्याची आहे? आपल्या सच्चिदानंद परमात्मा भावाचं स्मरण अति तीव्रतेने करावं झोपेतून उठल्यानंतर. आणि पाठोपाठ ध्यानाचा संकल्प देखील करावा. आणि याच भावामध्ये अंथरुणातून बाहेर यावं. मौन असावं. आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण असावं. आणि जी घरातील मर्यादित मंडळी दिसतील त्यांच्या अंतर्यामी परमात्म तत्वच आहे अशा दृष्टीनेच राहावं. मौनात राहून आपली देहशुद्धी व्यायाम इत्यादी ध्यानाच्या पूर्वी करण्याच्या गोष्टी आपण उरकाव्यात. यावेळेला मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे किंवा मी नित्य तृप्त तृप्त काम परिपूर्ण आत्मा आहे अशा प्रकारचं एखादं ध्येयवाक्य शांतपणाने घोकंपट्टी न करता थोडं अर्थाकडे लक्ष देऊन सतत शांतपणाने स्मरणात असावं. किंवा सच्चिदानंद श्रीहरी किंवा श्रीराम आणि मी म्हणजे जीव हे एक आहेत असा बोध ठेवावा. किंवा आपलं जे जीवन आहे ते जीवन सद्गुरूंनी नियंत्रित केलेलं आहे, सद्गुरूंच्या चरणी समर्पित आहे, ते जसं दाखवतील तसं मी राहतो आहे, ते यंत्री मी यंत्र अशा प्रकारचा एखादा भाव धरून आपली ही देहशुद्धीची व्यायामादी अशी कर्म करावीत. मोठ्या प्रेमानी कधी नाम घेतलं तरी चालेल. नाम ही शांतपणाने आत्मस्वरूपाचं स्मरण राखत असं आणि मधून मधून घ्यावं. मधून मधून आपण स्मरणाचा अनुभव घ्यावा किंवा आपण जे स्मरण करतो आहोत त्या भावामध्ये जावं. किंवा तो परमात्मा मी आहे, सोहम अस्मी असं तरी चिंतन करत राहावं. या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी कुठल्या तरी एका पद्धतीनेही आपण राहू शकतो अथवा या गोष्टी बदलत बदलतही करू शकतो. म्हणजे तोच तोचपणा आपल्या जीवनामध्ये येत नाही. कधी कधी तेच तेच केल्याने त्याचे जे तरल अर्थ आहेत ते निघून निसटून जाण्याची शक्यता असते. तसं होऊ देऊ नये. त्यामुळं हे एकाला एक असे पर्याय म्हणून देखील आपण अभ्यासावेत. असं करत जेव्हा ध्यानाच्या वेळेपर्यंत आपण येऊन पोचतो तोपर्यंत या अनुसंधानाच्या किंवा चिंतनाच्या साधनेच्या परिणामी आपलं चित्त परमात्म भावाने अगदी व्यापून जातं. भगवंतांनी योगी युंजीत सततम आत्मानम रहसी स्थितः असं जे म्हटलेलं आहे, सतत आपल्या आत्मभावाचं चिंतन योगी करत राहतो, आपल्या सच्चिदानंद परमात्म स्वरूपाच्या स्मरणामध्ये तो रममाण असतो असं जे म्हटलेलं आहे, तशा प्रकारे आपण सतत केलेल्या या स्मरणामुळे ध्यानासाठी अगदी तयार होतो. कधी ध्यान करू असं साधकाला होतं, तो सहज शांत होतो, त्याच्या चित्तातल्या विषयाचं, त्याला एरवी असलेल्या विषयाचं विस्मरणच होतं. भगवंतांनी त्या श्लोकामध्ये जे निराशीही निर्ममो भूत्वा तसा तो निराशीही म्हणजे पूर्ण आशारहित असा होऊन जातो. ध्यानानंतर करायची जी दैनंदिन कर्म आहेत त्या कर्माची आठवण देखील त्यावेळेला होऊ नये, इतके ध्यानाचे वेध लागावेत. ध्यानाला बसण्याची तीव्र ओढ निर्माण होऊन ध्यानाने परमात्म स्वरूपाला आपण प्राप्त करणारच अशा प्रकारचा भाव निर्माण व्हावा. आपण त्याच्याशी मुळातच एकरूप आहोत, पण त्याची प्रचिती आता मी घेणार आहे, अशामुळे ध्यानाची अति उत्सुकता निर्माण व्हावी. कधी एकदा ध्यानाला बसेन असं साधकाला अशा वेळेला होऊन जातं आणि त्याच ओढीनी तो ध्यानाच्या आसनावर येऊन बसतो. गुरुदेव रानड्यांचं असं सांगतात की ध्यान करण्याच्या भावनेनी कल्पनेनी ते अक्षरशः धुंद झाल्यासारखे व्हायचे. समोरच्या व्यक्तीकडं किंवा त्याच्या बोलण्याकडं त्यांचं त्यावेळेला संपूर्ण दुर्लक्ष होत असे, ते ऐकत देखील नसत, प्रतिउत्तर देखील देत नसत. एवढंच नाही तर समोरच्या व्यक्तीला अक्षरशः हाताला ढकलून दूर करून ते ध्यानाच्या आसनावर जाऊन बसायचे. ध्यानाच्या आसनावर आपण बसतो ती ठराविक जागा असावी. रोज जागा बदलण्याचं काही कारण नाही. ध्यानाचं आसन देखील आपलं ठराविक असावं, त्याची स्वच्छता उत्तम असावी, ध्यानाची वेळ देखील ठराविक असावी. स्वामीजी असं म्हणत असत की ध्यानाला अनुकूल अशा वातावरणातल्या देवदेवता आणि सद्गुरू देखील. या ठिकाणी पुण्यकर्म घडणार आहे, या ठिकाणी ध्यान होणार आहे, म्हणून त्या ठिकाणी जमा होत असतात. ते असं म्हणत असत की त्यावेळेला जर तुम्ही बसला नाही तर ते तुमची वाट पाहून निघून जातात आणि मग तुम्ही बसता. त्यामुळे वेळ देखील कसोशीनी पाळावी. संसारी व्यक्तीला त्याच्यामध्ये 2-5 मिनिटाचा असा फरक झाला तरी देखील तासा तासाचा फरक होऊ नये. आपल्या आपण जर अनियमित असू तर ते येणंही बंद होतील असं स्वामीजी म्हणायचे. सत्संगात उत्तर देताना त्याच ठराविक वेळेला का ध्यान करावं याच्यावर ते सांगताना म्हणायचे की या देवदेवता येतात आणि तुमची वाट पाहून निघून जातात असं घडतं असं ते म्हणायचे. इतकं ते वेळेला महत्व देत असत. ध्यानाला आपण बसलो ते आपल्या घरातलंच एखादं स्थान, देवघर अथवा एखादा कोपरा, एकांत स्थळ असावं. आत्मानम रहसी स्थिता असं म्हणतात ते एकांतामध्ये असावं. फार वर्दळ नसलेलं एखादं मंदिर, उत्तम गोष्ट म्हणजे ध्यान मंदिर जिथं काही साधक येऊन ध्यानाला बसतात असं ठिकाण देखील फार चांगलं. आणि शक्यतो रोजचं ध्यान हे एकट्यानी करावं. भगवंतांचं एकाकी यत चित्तात्मा, त्यांनी एकांतात बसावं आणि एकट्यानी बसावं असं भगवंत म्हणतात. याचं कारण असं की सोबतीला जर कोणी नेहमी असेल तर त्याच्या सहवासाची जी सवय आहे ती एक प्रकारचं अवलंबित्व निर्माण करते. त्यामुळे एकट्यानी बसण्याचा सराव असावा. सद्गुरूंचं सान्निध्य ही गोष्ट त्याला अपवाद समजावी. जर सद्गुरूंच्या सान्निध्यात बसायला मिळत असेल तर तो एकांतच मानावा. प्रत्यक्ष सन्निध नसू तरी देखील ते सन्निध आहेत, आपण एकटे नाही असा भाव असावा. पण अन्य कोणाच्या बरोबर ध्यानाला बसण्याचा सराव हा मात्र अवलंबित्व निर्माण करतो. सद्गुरू आपल्या बरोबर आहेत अशा स्मरणाचं भावनिक किंवा वैचारिक स्थितीमध्ये आपलं चित्त सहजच विषयरहित होऊन जातं. आणि या विषयरहित झालेल्या चित्ताचा साधकाचा साधकाला ध्यानाच्या वेळेला लाभ होतो. बाह्य विषयाचं चिंतन न करण्याचा निश्चय त्या ठिकाणी आपोआप घडतो. त्यामुळं ध्यानाच्या ऐन वेळेला विषयाच्या चिंतनाने ध्यानाची उर्मी ही बोथट होणं किंवा विचलित होणं असं घडत नाही. हा वैराग्याचा आधार जर ध्यानाकरता नसेल तर ध्यान ही फार कठीण वस्तू होऊन जाईल. ध्यानाच्या आसनावर बसल्यावर डोळ्याचे सर्व विषय, कानाचे सर्व विषय, सर्व इंद्रियांचे विषय आणि त्याचा आठव या गोष्टी नसाव्यातच. जर सद्गुरूंचं स्मरण असेल, आपण परमात्मा भावानी ध्यानाला बसू तर सहजच याचं विषयाचं विस्मरण होईल. पण एरवी जर कुठं चुकून विषय आठवत असतील तर ते दूरही करावेत. भगवंतांनी स्पर्शान कृत्वा बहिही बाह्यांश, चक्षुः च एव अंतरे भ्रुवो असे शब्द वापरलेले आहेत. इंद्रियांना बाह्य विषयाचे होणारे स्पर्श हे बाहेरच ठेवून असं भगवंत म्हणतात. आणि असे जर ठेवले तरच साधक आपली दृष्टी दोन भुवयांच्या ठिकाणी उत्तम सुखे नैव अशी ठेवू शकेल आणि ध्यानाला बसू शकेल. ज्ञानेश्वर महाराजांनी तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दवडुनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन अशी ओवी लिहिलेली आहे. ध्यानाला वैराग्याचाच आधार पाहिजे. वैराग्याचा आधार असेल तरच युक्तीनी आपलं मन गोळा करता येतं. आठव्या अध्यायामध्ये देखील सर्व द्वार आणि संयम्य मनो हृदय निरुध्यच असे शब्द भगवंतांनी वापरलेले आहेत. मूर्ध्न्या धायात मनः प्राणम आस्थितः योगधारणाम. सर्व इंद्रियरूप द्वारांचं संयमन करून आणि मनाचा हृदयामध्ये निरोध करून त्या पश्चात आपले प्राण मस्तकाकाशामध्ये नेऊन समाधी योगात स्थिर असलेला असं ध्यान योगाचं वर्णन आठव्या अध्यायात केलेलं आहे. ज्ञानोबांनी त्यावर निरूपण करताना असं म्हटलेलं आहे, परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्व द्वारी कवाडे कळासती. तरी सहजे मन कोंडले हृदयीची असेल उगले जैसे करचरणी मोडिले परिवारू न संडी. या मनाची सतत बाहेर पडून फिरण्याची सवय नाहीशी व्हावी आणि ते चिदाकाशाच्या म्हणजे हृदयाच्या डोहामध्ये प्रांतामध्ये बुडून नाहीस व्हावं असं जर व्हायला पाहिजे असेल तर इंद्रिय निग्रहानी मनाची बाहेर पडून फिरण्याची सर्व द्वार बंद करावी लागतात. तसं केलं तरच ते हृदयाच्या ठिकाणी म्हणजे चिदाकाशाच्या ठिकाणी लय पावतं, एरवी लय पावत नाही सहजासहजी. ते उदाहरण देतात, जैसे करचरण मोडले परिवारू न संडी. हात आणि पाय दोन्ही निकामी झालेला मनुष्य जसं घर आणि परिवार सोडून बाहेर जाऊ शकत नाही. तसं विषय चिंतन बंद केलं आणि इंद्रिय संयमन देखील केलं तर याचं ध्यानात बाहेर फिरणं हे बंद होऊ शकेल. ध्यानाच्या आसनावर बसता क्षणी हे आपण सांभाळावं. स्वामी स्वरूपानंद असं म्हणत असत की घडी घडी करावा विवेक, देहादी प्रपंच माईक, सत्य नित्य शाश्वत एक असे निशंक आत्मरूप. देहादी प्रपंच माईक असा घडी घडी विवेक करून मग बसावं आणि बसल्यावर देखील तसाच विवेक ठेवावा. आणि आत्मरूप हे सत्य नित्य आणि शाश्वत आहे असा विवेक सतत करत राहावा. किंवा एका ठिकाणी ते असं म्हणतात की मन जो जो विषय धरी तो तो विवेके विदारी. ही परमामृतातली ओवी त्यांनी कोट केलेली आहे. परमामृत म्हणजे मुकुंदराज हे मराठीचे आद्य कवी समजले जातात. ज्ञानेश्वर महाराजांच्याही आधी यांचं काव्य आहे. मन जो जो विषय धरी तो तो विवेके विदारी, तरी ते स्थिरावे अंतरी सांडूनी कल्पना. जो जो विषय मन कल्पील विवेकानी तो नाहीसा करावा, तेव्हाच मन अंतःकरणामध्ये सगळ्या कल्पना सांडून स्थिर होतं. अशा प्रकारे ध्यानाच्या आसनावर बसावं. ध्यानाच्या आसनावर या भावानी बसल्यानंतर पुढे काय करायचं, ध्यानाचा उद्देश काय, सद्गुरु स्मरण कसं करायचं, श्वास कसे घ्यायचे, हा जो सगळा विषय आहे तो यथावकाश म्हणजे पुढच्या रविवारी आपण बघूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।